चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ओव्हरलोड वाहनांवर दंडाची कारवाई, मालवाहतुकीसाठी रेल्वे होणार स्वस्त। अवजड माल वाहून नेणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर आता दंडाची कारवाई होणार आहे। केंद्रीय दळणवळण मंत्रालयानं लागू केलेल्या नव्या मोटर वाहन कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे। यामुळे ट्रक वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून या कालावधीत रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी रेल्वेकडून मोठी सवलत मिळणार आहे। अशा मालभाड्यावर 1 ऑक्टोबर ते 30 जून दरम्यानच्या काळात बिझी सीझन सरचार्ज 15% अधिभार आकारत असतं। हा अधिभार लोखंड, खनिज आणि पेट्रोलियम ऑइल अँड लुब्रिकंट्स वगळता इतर मालवाहतुकीवर येणाऱ्या 9 महिन्यांसाठी नसेल। कमीत कमी 20 माल डब्यांचा रेक आणि 2 डेस्टिनेशन रेक म्हणजेच 2 वेगवेगळ्या स्थानकावर जाणारी एकच मालगाडी यावरही रेल्वे 5% अधिभार आकारत होती, तो आदेश मिळेपर्यंत रद्द करण्यात आला आहे। यामध्ये वाहतूकदारांना रेल्वेची पावती इलेक्ट्रॉनिकरित्या दाखवून मालाची डिलिव्हरी घेता येणार आहे। यापूर्वी कोणत्याही वस्तूचं 2 वेळा वजन करून जे वजन जास्त असेल तेच ग्राह्य धरलं जात होतं। यापुढे मात्र दुसऱ्यांदा केलेलं वजनच ग्राह्य धरण्यात येणार आहे। शिवाय आता पूर्ण प्रवासाचं अंतर गृहीत धरून भाडं आकारलं जाणार आहे, त्यामुळे पूर्वीपेक्षा 35% भाडं आता कमी लागणार आहे। तसंच रिकाम्या डब्यांच्या वाहतुकीसाठी यापुढे 25% सूट देण्यात येणार आहे। पूर्वी रिकाम्या डब्यांच्या वाहतुकीसाठीही रेल्वे रक्कम आकारत होती।